आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5:30 प्रचार संपणार आहे. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होईल. मतदान प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे आणि निष्पक्ष होण्यासाठी उद्या आणि परवा पालिकेची भरारी पथकं तसंच पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आज मध्य नागपूरमधल्या भारतमाता चौक, महाल, गांधी पुतळा या भागातून रोड शो काढला. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 तारखेला देशातले शेअर बाजार बंद राहणार आहेत. एनएसई आणि बीएसई दोन्हीने याबाबत अधिकृत घोषणा करत कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये पूर्ण ट्रेडिंग हॉलिडे जाहीर केला आहे. राज्य सरकारनं 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातल्या आस्थापनांनी आपल्याकडील कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी द्यावी असं आवाहन कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी केलं आहे. याबाबत उद्भवणाऱ्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कामगार उप आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली गेलेली निवडणूक कर्तव्य पार पाडण्यात कुचराई केल्याबद्दल प्रशासनानं 6871 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अनिवार्य असलेल्या निवडणूक कर्तव्यांबाबतच्या किंवा प्रशिक्षणाबाबतच्या सूचनांकडे या कर्मचाऱ्यांनी वारंवार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनानं हे कठोर पाऊल उचललं आहे. राज्यातल्या आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 625 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज दुपारी 4 राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदाप्रित्यर्थ देशात सर्वत्र आज उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात आज भोगीचा उत्साह आहे तर उद्या संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही आज शेकोटी पेटवून, गाणी गात, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहरीचा सण साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना लोहरी, मकर संक्रांत, बिहू आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचे प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठ गेट परिसरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगानं मिलिंद चौक ते मकाई गेट हा मार्ग उद्या 6 ते 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी इथलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्याची ICICI फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संस्था यांच्यात नुकताच एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग विद्यापीठातल्या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार असून या निधीतून शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देणार असल्याची माहिती या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी दिली आहे. शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या 350 हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं येत्या 24 आणि 25 जानेवारीला विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात समाज बांधवांच्या सहभागाच्या अनुषंगानं काल बीड तसंच लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. यानिमित्तानं जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांमध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला तसंच हस्तकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी प्रचार रथही जिल्ह्यात फिरवण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं येत्या 16 हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काल ध्वजारोहण करून वाहन फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर हे संमेलन होणार आहे. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरुवात होत आहे. 2 ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10